नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. एलपीजी वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलेंडर्स उपलब्ध, फक्त वैध ओळखपत्राच्या आधारे खरेदीला मान्यता. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. नांदेड इथं 2 गटात हिंसाचार, 3 ठार, चौघांना अटक. आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात सलग 18 तास वाचन उपक्रमाचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशात इंधनाचा अखंडित पुरवठा होण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची ग्वाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. नागरिकांनी टंचाईच्या भीतीतून पेट्रोल डिझेल खरेदीचा किंवा एलपीजी बुकिंग करणं टाळावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान सर्व एलपीजी वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलेंडर्स उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांना आपलं वैध ओळखपत्र दाखवून ही सिलेंडर खरेदी करता येईल यासाठी घरच्या पत्त्याचा पुरावा आवश्यक नसल्याचं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान ग्रीन सानवी हे भारतीय जहाज 44,000 टन एलपीजी घेऊन होर्मुझ समुद्रधुनी पार करून मुंबईकडे येत आहे. पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या महिनाभरात होर्मुझची समुद्रधुनीतून प्रवास करणारं हे 7वं भारतीय जहाज आहे. समुद्रधुनीच्या पश्चिमेला थांबलेल्या 17 भारतीय जहाजांपैकी ग्रीन आशा आणि जग विक्रम ही 2 जहाजं देखील एलपीजीनं भरलेली आहेत. या जहाजांना समुद्रधुनी पार करण्याची लवकरच परवानगी मिळेल आणि देशांतर्गत एलपीजीचा पुरवठा अधिक सुरळीत होईल असं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. ते म्हणाले,
मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती.
नाशिक इथल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिंडोरी इथं काल एक चारचाकी गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू झाला. या सर्व मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. अशा धोकादायक विहिरींची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
आपण सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून त्याला काय उपाययोजना करता येतील तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत. पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची.
दरम्यान ही विहीर तातडीनं बुजवण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज अपघात स्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भारत भगरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला तसंच अधिकाऱ्यांशी संवाद साधला. चंचल कुमार यांनी आज भारतीय चित्रपट दूरचित्रवाणी संस्था FTII ला भेट दिली. चंचल कुमार यांनी संस्थेतल्या प्राध्यापकांशी चर्चा केली तसंच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
नांदेड इथं आज पहाटे 2 गटात झालेल्या हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 गुन्हेगारी टोळ्यांमध्ये काही कारणानं वाद झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले गेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता दुसऱ्या टोळीने हल्ला करून त्याची हत्या केल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून मोठ्या प्रमाणावर कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. ते म्हणाले,
तो एकंदरीत असा दिसतो की दोन ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुप दोन FIR होणार त्यामध्ये दोन्ही क्रॉस FIR होणार मर्डरच्या पण चार आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण हामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांच्या ग्रंथालयात येत्या 12 एप्रिल रोजी सलग 18 तास वाचन उपक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची सवय निर्माण करणं एकाग्रता वाढवणं आणि वेळेचं व्यवस्थापन करणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सदर अभियानास सुरुवात होणार आहे. लातूरचे नवीन जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. वर्षा ठाकूर घुगे यांनी त्यांचं स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथलं उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येत्या सोमवारी 6 मार्चपासून स्वतःच्या मालकीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहन नोंदणी वाहन परवाना कर भरणा तसंच इतर सर्व परिवहन कार्यालयाशी संबंधित कामकाजासाठी यापुढे लोखंडी सावरगाव इथल्या नवीन कार्यालयात आपली कामं करून घ्यावीत असं आवाहन अंबाजोगाईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलं आहे. परळी इथून थेट मुंबईसाठी रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. सोनवणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेऊन याबाबतचं निवेदन त्यांना सादर केलं. लातूर मुंबई एक्सप्रेस परळीपर्यंत विस्तारित करण्यासह रेल्वेच्या विविध प्रश्नांकडे त्यांनी लक्ष वेधलं. हिंगोली जिल्ह्यात शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसनं धडक दिल्यानं एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा इथं आज दुपारी ही दुर्घटना घडली. ठाणे जिल्ह्यात पोलिसांनी एका बेवारशी टेम्पोमधून 6,60,000 रुपये किमतीच्या बंदी घातलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. मीरा भाईंदर वसई आणि विरार पोलिसांच्या पथकाला नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला हा टेम्पो आढळला. टेम्पोच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधनांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत 61,474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी परीक्षा 7 एप्रिल तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 16 एप्रिलपासून सुरू होत आहेत. यावेळी पदवीच्या परीक्षा 38 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 32 दिवसात पूर्ण होतील. पदवी परीक्षेसाठी 2,81,000 तर पदव्युत्तर परीक्षेसाठी 41,000 परीक्षार्थींनी नोंदणी केल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ बी एन डोळे यांनी दिली आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळातील 13,33,000 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवला आहे. यासाठी नव्यानं नोंदणीसाठी तसंच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीज ग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोड यांनी केलं आहे. क्रिकेट इंडियन प्रीमियर लीग T20 स्पर्धेत आज दिल्लीत अरुण जेटली मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघानं दिल्ली संघासमोर 163 धावांचं लक्ष ठेवलं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवनं 36 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघानं 7व्या षटकात 2 बाद 43 धावा केल्या होत्या. हवामान राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. LPG वितरकांकडे 5 किलो वजनाची छोटी सिलेंडर्स उपलब्ध फक्त वैध ओळखपत्राच्या आधारे खरेदीला मान्यता. नाशिक दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर. नांदेड इथं 2 गटात हिंसाचार 3 ठार 4 जणांना अटक. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात सलग 18 तास वाचन उपक्रमाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.